चितर कर्मांक 19 थोमा ईश्वास ठेवतो. प्रभू येशू मरणातून उठल्यावर तो आपल्या काही मित्रायले भेटला, त्याच्या संघ बोलला, त्याच्या संघ जेवला, पण त्याच्या चेल्यापैकी एक होता थोमा. त्याने ईश्वास ठेवला नाही की येशू मरणातून उठला आहे म्हणून. त्यानं म्हणलं की जोपर्यंत मी त्याच्या जखमात हात लावून पाहत नाही तोपर्यंत ईश्वास ठेवणारच नाही. मग काही दिवस झाल्यावर सारे जण बंद घरात जमा झाले होते, तेव्हा येशू त्याच्या मधात आला आणि थोमाले म्हणाला, थोमा तुझा हात इकडे आण आणि माझ्या जखमा पाय. हे पाहून थोमानं ईश्वास ठेवून त्याच्या पाया पडून येशूले म्हटलं, माया प्रभू माया देवा. येशून थोमाले म्हटलं, तू पाहून ईश्वास ठेवला, पण मले न पायता ईश्वास मिळवतात ते धन्य आहेत.